ज्ञानेश्वर भगवान की जय। एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी जो विलक्षण अभ्यास केलेला आहे त्यांची प्रतिभा पाहून आपण सारे स्तिमित होणार आहोत। पण स्तिमित होण्यापूर्वी व्यासपीठावरल्या व्यवस्थेच्या दृष्टीनं 2 मिनिटांसाठी पडदाखाली पडेल आणि व्यवस्थापन करून लगेचच आपल्याला त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेता येईल। जय जय रघुवीर समर्थ। लवकरच प्रवचनाला प्रारंभ होत आहे। आपणा सर्वांना आनंदाची आणखी एक पर्वणी की परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर इथे त्यांचं प्रवचन झाल्यानंतर प्रसिद्ध गायक आणि अभिनेते चारुदत्त अफळे आपल्या समोर 2 भजनं सादर करतील आणि त्यानंतर कल्याणकारी रामराया ही प्रार्थना होऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल। परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर
आणि या सर्वाला एक सुंदर अशा या 2 दिवसाच्या कार्यक्रमाचं अधिष्ठान समर्थांचं कोंदण या ठिकाणी सुनीलजी चिंचोळकर प्राध्यापक राम साठे डॉक्टर या सगळ्यांच्या रूपाने समर्थांचं कुळ या ठिकाणी उपस्थित झालं। हा त्रिवेणी संगम झाल्यामुळे आज त्यांनी मला अशी सूचना केली आहे की एक ज्ञानोबांचं, एक तुकोबांचं आणि एक समर्थांचं अशा या तिघांच्यासाठी 3 पद आपण म्हणावी, 3 अभंग या ठिकाणी घ्यावे। तर प्रारंभ ज्ञानोबांच्या अभंगाने करतो। जो प्रतिपाद्य विषय होता, भगवंताशिवाय मला या दुःखातून तरणारा कुणी नाही आणि त्याला मी एकदा जर साधनेनं प्राप्त करून घेतला तर मग माझ्या आनंदाला पारावार नाही, मी जिथे पाहिन तिथे तोच आहे। श्री योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साज तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज पाहता 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 मना न पुरे धनी तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज देखिला देखिला गे माये देवांचा देवो, देखिला देखिला गे माये देवांचा देवो, तुटला संदेह तुटला संदेह तुटला संदेह, नुराले तुझे पण तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज अनंत रूपे अनंत पेशे देखिला म्या प्यासी, अनंत रूपे अनंत देशे देखिला म्या प्यासी, बाप रखुमा देवी वरू
अभ्यासाकडे प्रवृत्त
आणि असा ईश्वर पाहण्यासाठी
समर्थ व्यासपीठाला माझा आळशीपणा निश्चित माहिती आहे.
जी जी साधना करावी लागते
त्याबरोबर सर्व लोकांसाठी काही विशेष करुणाष्टकांकडे प्रवृत्त करायचं असेल तर
सुंदर निरूपण झालं.
जाहीर आपण
आत्मकल्याणाच्या बरोबर जनकल्याणाची असलेली आंतरिक ओढ त्यातून तुकोबांचा आलेला फार सुंदर अभंग खेळ मांडी याला वाळवंटी ठाई ज्यामध्ये वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगणे जाती असं जर झालं तर मग तुका म्हणे सोपी केली पायवाट अशा या पायवाटेने आपल्याला जाता येणार आहे. खेळ मांडी येला वाळवंटी ठाई खेळ मांडी येला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी क्रोध अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे एक एका लागतील पायी रे. खेळ मांडी येला वाळवंटी ठाई खेळ मांडी येला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन उती तुळशीचा माळा गोपी चंदन उती तुळशीचा माळा हार मिरविती गळा हार मिरविती गळा ताळ मृदुंग ठाई पुष्प वर्षाव ताळ मृदुंग ठाई पुष्प वर्षाव अनुपम्य सुख सोहळारी. खेळ मांडी येला वाळवंटी ठाई खेळ मांडी येला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे. वर्ण अभिमान विसरली याती वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगणे जाती एक एका लोटांगणे जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटती रे. खेळ मांडी येला वाळवंटी ठाई खेळ मांडी येला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे. हो तो जय जयकार करजत अंबर मातले हे वैष्णव वीर रे. हो तो जय जयकार करजत अंबर मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट तुका म्हणे सोपी केली पायवाट उत्तरावया भवसागर रे.
खेळ मांडिये ना वाळवंटी थाई, खेळ मांडिये ना वाळवंटी थाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे।
त्याला पोटात घेतातच, समर्थ मात्र चुकीची जाणीव करून देऊन कालाच्या दृष्टीने समाजामध्ये जी परिवर्तन होत
कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया। जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया, देव राया कल्याण करी राम राया, देव राया कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे। हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम। अपराधी जन सुखत छिगेले, सुखत छिगेले, अपराधी जन सुखत छिगेले, सुखत छिगेले, तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, देव राया कल्याण करी राम राया। कठीण त्यावरी कठीण झाली, कठीण झाली, कठीण त्यावरी कठीण झाले, कठीण झाले, आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, देव राया कल्याण करी राम राया। कोठे जावे काय करावे, कोठे जावे काय करावे, आरंभिली पोहरी दयाळा, आरंभिली पोहरी दयाळा, दास म्हणे अभी केले पावल, दास म्हणे अभी केले पावल, दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, देव राया कल्याण करी राम राया। जनहित विवरी जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया। राम राय कल्याण करी राम राय राम राय राम राय जय जय रघुवीर समर जय जय रघुवीर समर जय जय
सर्वांच्या मनाला भक्ती मार्गाने जा म्हणून सांगणारे रामदास स्वामी
ज्ञानोत्तर भक्तीचा बोध
स्वतः त्या वाटेने पुढे गेलेले सिद्ध योगी त्यामुळे भक्ती मार्गाची वाटचाल करायची असेल अध्यात्म मार्गात साधना करायची असेल तर आपले अष्ट सात्विक भाव जागृत व्हायला हवे
साधक
आजवर चुकीच्या मार्गाने गेलो म्हणून पश्चाताप दाटायला हवा आता या भक्ती मार्गाकडे आलो तर इथून पुन्हा ढळू नये यासाठी मोठ्या आर्ततेनं हृदयस्थ ईश्वराला साथ घालायला हवी हे समर्थ रामदास जाणतात आणि हीच आर्तता साधकातही उतरावी म्हणून समर्थांनी आपल्याला करुणाष्टक दिली आहे उपासनेच्या वेळी पूर्ण श्रद्धेनं या करुणाष्टकांचं पठण केलं तर खरोखरीच अष्टसात्विक भाव जागृत होतात
अनुदिनी अनुतापे तापलो राम राया
परमात्मा स्वरूपाला
परम दिन दयाळा नीरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुझ विणसीण होतो धावरे धाव
मोक्षापर्यंत जाऊन थांबणं आणि जन रहित रामा सर्वही जन्म गेला
स्वजन जनधनाचा व्यर्थ स्वार्थ केला
असं मुळीच
रघुपती मती माझी आपुलीशी करावी
म्हणून मी
सकळ त्यजुनी भावे कास तू
अखंड नाम आहे
विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही रघुकुल टिळकारे हित माझे करावे
मला मिळालेलं दुरित दुरी हरावे सस्वरूपी मला काय मिळतं हा माझ्या व्यक्तिगत जीवनाचा प्रश्न आहे पण मला मिळालेलं मी जगाला देणं हे माझ्या व्यक्तिगत जीवनाला प्राप्त झालेला एक समष्टीचा आयाम आहे एक समष्टीचं व्यापकत्व आहे जे माझ्या जीवनाला प्राप्त होतं समष्टी कल्याणाची भूमिका माझ्या जीवनामध्ये निर्माण होते आणि समष्टी कल्याणाचा विचार ज्या वेळेला व्यष्टी कल्याणातून निर्माण होतो त्यावेळेला समाजाकडे पाहिल्यानंतर समाजाच्या दुःखाची जाणीव अंतःकरणाला झाल्यानंतर हे दुःख दूर झालं पाहिजे अशी तळमळ अंतःकरणात निर्माण होणं अपरिहार्य ठरतं समर्थांच्या अंतःकरणामध्ये तशी तळमळ निर्माण झाली तळमळ तळमळ होतची आहे चालूच आहे ही तळमळ माझ्या व्यक्तिगत कल्याणाची एवढा मर्यादित अर्थ आपण साधक भूमिकेतून घेऊ शकतो समर्थ ज्या वेळेला भगवंताकडे प्रभू रामचंद्राच्या चरणाकडे काही मागतात त्यावेळेला त्यांचं मागणं हे कदाचित आपण त्यांना साधक म्हणून बघितल्यानंतर व्यष्टी कल्याणार्थ वाटू शकतं पण समर्थांचं चरित्र पाहिल्यानंतर समर्थांचं व्यक्तिमत्व आणि समर्थांचा स्वभाव पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की समर्थांकडे आपल्याला कोणत्याही अर्थानं साधक म्हणून पाहता येणार नाही आपल्याला त्यांच्याकडे सिद्ध म्हणूनच बघावं लागेल आणि ज्या वेळेला समर्थांच्या चरित्राकडे आणि त्यांच्या शब्दाकडे सिद्ध या अर्थाने आपण पाहतो त्या अर्थी तळमळ तळमळ होतची आहे हे माझ्या व्यक्तिगत कल्याणार्थ नसून समाजातल्या अधःपतनाच्या संबंधानं तळमळ तळमळ होतची आहे असा अन्वयार्थ आपल्याला लावावा लागतो म्हणून समर्थांच्या शब्दाचा विचार करताना विशेषतः करुणाष्टकांचा विचार करताना एक दोन तीन गोष्टी सुरुवातीला मला आपल्या समोर मांडायच्या आहेत ही करुणाष्टक समर्थांची अतिशय तळमळीनं मांडलेली आहेत भगवंताच्या चरणाजवळ ही केलेली एक प्रार्थना आहे अनुदिनी अनुतापे हा श्लोक मी एक उपलक्षण म्हणून घेतलाय. मला व्यक्तिगत मला अत्यंत आवडणारा हा श्लोक आहे, म्हणून केवळ प्रारंभ करण्यापुरता म्हणून मी हा श्लोक घेतलाय. आणि मला असं वाटतं एवढ्या एका श्लोकाचं चिंतन जरी मी करू शकलो तरी करुणाष्टकाचं साधारण स्वरूप मला आपल्यासमोर मांडता येईल. या श्लोकांमधून या करुणाष्टकातून समर्थांचा मी हा साधक रूपानं समोर आल्यासारखा दिसतो खरा, पण त्यांच्या मीची व्याप्ती ही फार वेगळी असते. मी जेव्हा असं म्हणतो की मला देवानी हे द्यावं, मी देवाजवळ याच्यासाठी प्रार्थना करतो, मी श्रोत्यांसमोर प्रार्थना करतो, श्रोत्यांच्या चरणी प्रार्थना करतो असं ज्या वेळेला मी बोलतो त्यावेळेला या प्रार्थनेतला मी हा फार मर्यादित आणि संकुचित स्वरूपाचा असतो. पण अनुदिनी अनुतापे तापलो रामराया ह्याच्यातला मी जो लपलेला आहे हा मी हा मर्यादित नाही आहे, व्यक्तिकेंद्रित नाही आहे, हा समाज केंद्रित झालेला मी आहे. या मीची व्याप्ती फार मोठी आहे. मी आपल्याला याच्या समांतर उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला थोडंसं अधिक स्पष्टतेने हे कळेल असं वाटतंय. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मागणं मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञी तोषावे तोषोनी मज द्यावे. इथं मी आहे प्रथम पुरुषी एकवचनी मी, हा मज शब्दाचं रूप आपण लक्षात घेऊ शकतो. हा जो मी आहे मज द्यावे पसायदान हे, मग तुम्हाला जर द्यावे तर काय द्यावे सांगा ना. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मला पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिही लोके, सर्वांनी सुखी द्यावं हे तुम्ही मला द्या, म्हणजे त्यांचा मी हा सर्व रूपानं व्याप्त आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया याच्यातला समर्थांचा मी हा केवळ समर्थांचा मी नाही आहे, तर हा तुम्ही आम्ही जे अनुदिनी अनुतापे तापत असतो त्या सर्वांच्या रूपानं व्यापलेला मी आहे. आणि म्हणून हे करुणाष्टक एका व्यक्तिगत जीवनाच्या कल्याणार्थ मागितलेलं मागणं नाही आहे, तर हे जगताच्या कल्याणार्थ मागितलेलं मागणं आहे. समर्थांच्या दृष्टीपुढे या जगताचं या समाजाचं जे एक अतिशय व्यापक आणि आनंदमय स्वरूप उभं होतं, आनंदवन भुवनामध्ये आपण ते स्वरूप पाहू शकतो. त्यांना काय त्यांनी ते स्वप्न पाहिलं होतं, काय समाजाची अपेक्षा समाजाच्या रचनेची अपेक्षा त्यांना होती, समाज कसा निर्माण व्हावा, समाजाच्या काय कर्तव्याच्या कुठल्या कर्तव्याच्या कर्तव्याकडे समाजाने प्रवृत्त व्हावं, समाजाने कसं राहावं, समाजाने कसं नांदावं, या महाराष्ट्रातला समाज कसा असावा आदर्श रूपानं, आनंद वनभुवनामध्ये त्या अर्थाने ते स्वप्न समर्थांनी मांडलंय, तो संकल्प समर्थांनी मांडलाय. अनुदिनी अनुतापे म्हणताना ज्या व्यक्तिगत मी कडे आपण पाहतो, माझं सुरुवातीला आपल्याला हे सांगणंय, सुरुवातीला मी आपल्याला ही विनंती करू इच्छितोय की याकडे बघत असताना मी म्हणजे समर्थ मागतात असं समजून या करुणाष्टकांकडे बघू नये, तुमच्या माझ्या करता समर्थ मागतात या भूमिकेतून आपण करुणाष्टकांकडे पाहूया. तुमच्या माझ्या करता ते मागणं आहे, ते अनुदिनी अनुतापे तापत नाहीत, त्यांची मोहमाया निरसायचं काही कारण नाही आहे. कारण ज्याला समाजाच्या कल्याणाकरता मागण्याची इच्छा होते त्याला कुठला मोह राहिला आहे, त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्याला कुठला मोह संपायचा राहिला, त्याला धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित अशी पंचदशीमध्ये वापरलेली पूर्ण आनंदाची भाषा समर्थ अनेक ठिकाणी वापरून दाखवतात. मला काही कर्तव्य राहिलेलं नाही आहे. पण ज्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ज्याला कुठलंही कर्तव्य राहिलेलं नसतं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याला एक कर्तव्य उरत असतं. ज्याला कुठलंही कर्तव्य राहिलेलं नाही, व्यक्तिगत जीवन ज्याचं परिपूर्ण झालंय, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगतो मी आपल्याला, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोका लागी. त्याला स्वतःला काही नको असतं, पण जगाकरता त्यांनी तसं मागितलं पाहिजे, जगाच्या संबंधानं त्याची काही कर्तव्य शिल्लक राहतात. समर्थांचा मी हा त्या कर्तव्य प्रेरणेने प्रेरित झालेला मी आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुठलीही मोहमाया शिल्लक राहिलेली नाही आहे, त्यांचं मन चपळ झालेलं नाही आहे, त्यांचं मन भगवत चरणी स्थित आहे, त्यांच्या मनाचं आलंबन भगवंताशिवाय दुसरं काही नाहीच आहे, अंतःकरणाची अनन्यता सिद्ध झालेली आहे. त्यांना अचपळ मन माझे नावरे आवरिता हे म्हणण्याचं कारण नाही आहे. पण समाजाच्या संबंधांना मागताना आपण समाजातलेच एक घटक आहोत असं समजून ते मागतात हे त्यांचे आपल्यावर असलेले उपकार आहेत. ते स्वतःला आपल्यातलाच एक समजतात आणि म्हणून या करुणाष्टकांकडे पाहताना या भूमिकेतून पाहावं असं मला वाटतं म्हणून मी हे आपल्यासमोर मांडतोय. करुणाष्टकाचा विचार दुसऱ्या एका अंगानं आपल्याला करायचा झाला तर करुणा कारुण्य हा एक रस आहे. नवरसांमध्ये शृंगार हास्य आणि करुणा तिसरा क्रमांकाचा रस. भरतमुनींनी नाट्यशास्त्राच्या 6व्या अध्यायामध्ये याचं चिंतन केलंय. कारुण्य करुणा हा एक रस आहे आणि या रसाचा विचार करताना अंतःकरणामध्ये करुणा निर्माण होण्याकरता शोकाची जाणीव होणं अत्यंत महत्वाचं म्हणून सांगितलंय. कारण स्थायी भावाचा विचार रसाच्या उत्पत्तीकरता करावा लागतो साहित्यशास्त्राच्या अंगानं. काल हरिपाठाच्या चिंतनामध्ये आपण हा विषय थोडासा मांडलाय. स्थायी भावाच्या संबंधानं स्थायी भाव तो निर्माण झाल्याशिवाय रसाची उत्पत्ती सांगितली नाही आहे. ही करुणा हा कारुण्य नावाचा रस समर्थांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि या जगाबद्दलची करुणा व्यक्तिगत रूप घेऊन बाहेर पडली आहे, शब्दबद्ध झाली आहे आणि करुणाष्टकाची निर्मिती झाली आहे. या करुणाष्टकांमध्ये काय मांडायचं आहे, काय मांडलेलं आहे, या सर्व शब्दाचा पदांचा परामर्श माझ्या मर्यादित वेळेमध्ये मला घेता येणार नाही आहे. तरी पण याच्या मागचं सूत्र कळावं, याच्या मागच्या सूत्राचा थोडासा विचार व्हावा याच्याकरता म्हणून मी फक्त त्याची थोडी प्रस्तावना आज करतोय. कारुण्य म्हणणं, करुणा म्हणणं, समर्थांची शरणागती म्हणणं, शरणागत भाव म्हणणं हे शब्द तसे समान अर्थाने आपल्याला पाहता येतात. अनुकंपा, अनुग्रह हे शब्द आपल्याला एका अर्थाने एक सूत्रतेने जोडता येणारे शब्द आहे. करुणाष्टकांमधून प्रकट झालेली करुणा आणि या करुणेचं स्वरूप, कुणाच्या अंतःकरणामध्ये करुणा प्रकट होऊ शकते? आज जगतामध्ये दुःखानं लिप्त झालेले सगळेच जीव आहेत. जसं मघाशी आदरणीय डॉक्टर मोरे सरांनी आपल्याला हे सांगितलं की दासाचा विचार करताना जगतातला प्रत्येक मनुष्य हा दासच आहे आणि दास्यत्व हे दुःख आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, कारे दास होसी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. खर म्हटलंय त्याला, खर या शब्दाचा अर्थ गाढव असा आहे. कारे दास होसी संसाराचा खर, खर होतो म्हणजे दास होतो, दास होतो म्हणजे खर होतो, पण संसाराचा दास झाला तर खर होतो, देवाचा दास झाला तर खरा होतो. संसाराच्या दास्यत्वाचा तुकाराम महाराजांनी समर्थांनी केलेला विचार काय, त्याला गाढव म्हणण्याच्या मागे एक कारण आहे. गाढवाचं काय असतं म्हणजे हे सांगावं असं नाही पण तरी सांगतो. गाढवाचं असं असतं की त्याला ओझ फक्त कळतं, कशाचं आहे याची जाणीव नसते. त्याला ओझ्याची जाणीव असते पण कशाच्या ओझ्याची जाणीव आहे हे नाही त्याच्याकडे. जाणीव कश म्हणजे विषय काय आहे पाठीवरचा हे त्याला कळत नाही, ओझ एवढंच त्याला कळतं. आम्ही एक पंचतंत्रातला मी एक दृष्टांत नेहमी सांगतो. की एका मीठ विकणाऱ्या माणसाकडे गाढव होतं आणि तो मिठाची गोणी त्या गाढवाच्या पाठीवर लादून नेहमी बाजारामध्ये विकायला जायचा. एके दिवशी जाताना मध्ये ओढा लागला आणि त्या ओढ्यामध्ये ठेच लागून ते गाढव पडलं आणि मिठाच्या ज्या गोण्या होत्या त्याच्या पाठीवर त्या पाण्यात पडल्या. ते बरंच मीठ त्या पाण्याने वाहून गेलं. जेव्हा त्याला कसंबसं उठवून पुन्हा तीरावर आणलं, त्या गोण्या उचलून त्याच्या पुन्हा पाठीवर ठेवल्या, तेव्हा गाढवाला असं कळलं की बरंच ओझं कमी झालंय. मग गाढवाला ही युक्ती सुचली की ओझं कमी करायचं असेल तर असं करता येतं. मग दुसऱ्या दिवशीपासून ते गाढव रोजच त्या ओढ्यामध्ये ठेच लागून पडायला लागलं. त्याचा गाढवपणा एके दिवशी मालकाच्या लक्षात आला आणि मालकाने दुसऱ्या दिवशी जाताना त्याच्या पाठीवर कापसाचं ओझं दिलं. त्यांनी बघितलं नाही, कालही पांढरं काहीतरी होतं, आजही पांढरं काहीतरी आहे. त्याला वाटलं आत्ताच जर हे ओझं इतकं हलकं आहे तर पाण्यात पडल्यानंतर किती हलकं होईल. ते गाढव पाण्यामध्ये गेलं, मुद्दाम पडलं, तो कापूस सगळा पाण्यात गेला, भिजला, इतकं वजन वाढलं त्याचं की त्या ओझ्याखाली ते गाढव मेलं. अशी एक पंचतंत्रामध्ये कथा आहे. गाढवाला कशाचं ओझं हे कळत नाही, ओझं एवढं कळतं. कारे दास होसी संसाराचा खर असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील तर आपण कशाचं ओझं घेतो आहोत. ओझं आहे आपण कशाच्या तरी दडपणाखाली आहोत, कशाच्या तरी भीतीनं आपलं जीवन आत्ता प्रवाहित आहे, कशाच्या तरी दबावाखाली आपण जगतो आहोत. सकाळी उठल्यानंतर ऑफिसचं ओझं आहे, तो ताण आहे. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथल्या कामाचा ताण आहे. काम चुकलं तर बॉस रागावणार आहे, उशीर झाला तर बायको रागावणार आहे, सगळेच ताण आहेत. एकाला लागून एक, एकाला लागून एक. आम्हाला हे ताण कशाचे कळत नाही. ताण आहे हे कळतोय, पण कशाचा ताण आहे हा. कारे दास होसी संसाराचा खर. मी हे एवढ्यासाठी आपल्या समोर मांडतो, थोडा विषयांतर होईल कदाचित, पण एवढ्यासाठी मांडतो की समर्थांनी करुणाष्टकामध्ये जी करुणा भगवंताच्या चरणी प्रकट केली ती कशाच्या संबंधानं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. का एखाद्याच्या अंतःकरणामध्ये कारुण्य निर्माण व्हावं, कशासाठी त्यांना घळीमध्ये बसून तुमच्या माझ्या उद्धाराची तळमळ लागावी, कशासाठी त्यांनी एवढा वेळ तुमच्या माझ्या कल्याणार्थ द्यावा, काहीतरी जाणीव त्यांना झाली असेल या समाजाच्या अंतरंगाची, की ज्याच्यातून हे शब्द बाहेर पडलेत आणि शब्दाची रचना, शब्दाची योजना समर्थांची इतकी सुंदर आहे की ही रचना वाचल्यानंतर ज्या प्रभुरामचंद्राच्या पायाशी समर्थांनी प्रार्थना केली असेल त्याच्या डोळ्यात 100% पाणी आलं असेल. त्याला सुद्धा असं वाटलं असेल की ज्या अर्थी हे असं मांडतायत त्या अर्थी आपण काहीतरी केलं पाहिजे. शब्द योजना आपण पहा. करुणा अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता 2-3 गोष्टी लागतात. त्या 2-3 गोष्टी मी फक्त आपल्याला सांगतो. करुणा कुणाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ शकते, कुणाला कारुण्य हे कुठे निर्माण होऊ शकतं, त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागणार आहे, ते म्हणजे स्वतःच्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे. ज्याला स्वतःच्या दुःखाची जाणीवच नाही आहे तो आत्मकल्याणार्थ किंवा परकल्याणार्थ काही कारण काम करूच शकणार नाही. स्वतःच्या दुःखाची जाणीव होणं, ते दुःख दूर करण्याच्या असामर्थ्याची जाणीव असणं, ते दुःख दूर करू शकणारा कोण आहे याचं ज्ञान असणं आणि त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटावा अशा पद्धतीची मांडणी करणं, या सर्वांना मिळून करुणाष्टक असं म्हणावं लागतं. स्वदुःखाची जाणीव माणसाला होत नाही असं मी म्हणत नाही, पण थोडी तत्वभूमिका जर लक्षात घेतली तर दुर्दैवाने माणसाला संसारातल्या दुःखाची जाणीव होते पण संसार नावाच्या दुःखाची जाणीव होत नाही. संसारातली दुःख वेगळी आहेत आणि संसार नावाचं दुःख वेगळं आहे. आपण कृपा करून याच्यातलं अंतर लक्षात घ्या. संसारातली दुःख स्वसामर्थ्यानं आपण दूर करू शकतो पण संसार नावाचं दुःख आपल्याला दूर करता येणार नाहीये. त्याच्याकरता अन्य सहाय्याची अपेक्षा आहे. संसार जिंकणाऱ्याच्या सहाय्याची अपेक्षा आहे. आपण थोडासा बारकाईने हा विचार करूया. संसारातली दुःख, संसाराच्या संबंधानं निर्माण झालेली दुःख हा विषय वेगळा आहे. संसारातली दुःख बद्धालाही कळतात, पण संसार नावाचं दुःख कळायचं असेल तर त्याला साधक व्हावं लागेल, मुमुक्षू व्हावं लागेल, बद्ध असून चालणार नाही. माझं दुःख, आपलं दुःख कुणाला कळतं? मी तीन वर्गाचा विचार करतो, तीन प्रकारचे लोक. एका वर्गाला आपण बद्ध आहोत हेच कळत नाही, दुसऱ्याला बद्ध आहे हे कळतं पण बाहेर पडता येत नाही, आणि एखादाच वर्ग असा असतो की जो बद्ध आहे याच्या जाणीवेनी नियत साधनाकडे प्रवृत्त होतो आणि आपलं बंधन तोडून बाहेर पडतो. हा तिसरा वर्ग आहे. आणखीन एक वर्ग आहे, तोही मी आपल्याला फक्त जाता जाता सांगतो, मला आत्ता त्याचा विचार करायचा नाही. आणि चौथा एक वर्ग असा आहे की स्वतःच्या दुःखातून तो बाहेर पडतोच पडतो, पण आपण बाहेर पडताना इतरांनाही बंधनात ठेवत नाही. तो चौथा वर्ग आहे, तो पुढचा वर्ग आहे. आपण या तीन वर्गाचं चिंतन करू. एक बद्धाचा वर्ग आहे, एक मुमुक्षूचा वर्ग आहे, आणि एक सिद्धाचा वर्ग आहे. बद्धाचा जो वर्ग आहे, मला बंधन आहे हेच कळत नाही, उलट त्या बंधनालाच मी माझा पुरुषार्थ मानत असतो. माझा पुरुषार्थ कशात आहे की एक घर असताना मी अजून दोन घरं विकत घेतली आहेत, हा माझा पुरुषार्थ आहे. एक माझा कारखाना चालू असताना मी अजून दोन कारखाने सुरू केलेत, हा माझा पुरुषार्थ आहे. एक गाडी असताना मी घरातल्या प्रत्येकासाठी एक गाडी घेऊन दिली, हा माझा पुरुषार्थ आहे. एका बँकेमध्ये माझं खातं असताना अजून चार बँकांमध्ये मी माझी खाती उघडलेली आहेत, हा माझा पुरुषार्थ आहे. एक लग्न झालेलं असताना हा माझा पुरुषार्थ आहे. मी पुरुषार्थ कशाला मानतो? आपलं दुःख आपल्याला कळलं पाहिजे, किंबहुना माणसाला ते कळत नाही म्हणण्यापेक्षा त्या दुःखालाच तो आपला पुरुषार्थ मानतोय. माझं एक घर असताना मी अन्य दोन घर घेतोय, हा कदाचित व्यवहाराच्या दृष्टीने पुरुषार्थ कर्तृत्वाचा भाग असेल, पण मी आणखीन दोन घराच्या संबंधाने माझं ममत्व वाढवतोय, हा पुरुषार्थ होऊ शकेल काय? घेऊ नये असं माझं म्हणणं नाही आहे, आपण कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. कुणालाही आपल्या व्यावहारिक उन्नयनाची अपेक्षा असणं चुकीचं आहे असं मी कदापि म्हणणार नाही, किंवा समर्थ तसं म्हणायला मुळात परवानगीच देत नाहीत. पण त्या संबंधानं माझं ममत्वाच्या कक्षा जर वाढत असतील तर ते योग्य मानायचं का अयोग्य मानायचं? तो पुरुषार्थ मानायचा का ते दुःख मानायचं? हा प्रश्न आहे. एक गाडी माझ्याकडे असताना मी अजून दोन गाड्या घेत असेन तर माझ्या जीवनातल्या अपघाताच्या शक्यता मी वाढवत नाही का? माझ्या कुटुंबियांच्या अपघाताच्या शक्यता मी वाढवत नाही आहे का? मग माझ्या कुटुंबियांच्या आणि माझ्या अपघाताच्या शक्यता जर मी वाढवत असेन तर याला पुरुषार्थ मानायचा का? बघण्याची भूमिका काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला एक सूत्र आपल्या समोर मांडलं की संसारातल्या दुःखांची जाणीव मी विचारात घेत नाहीये, मी संसार नावाच्या दुःखाची जाणीव आहे का याचा विचार करतो. संसारातली दुःख कुणालाही कळतील? ठेच लागल्यानंतर पायाला दुःख होतं हे कळायला काही फार मोठं तत्वचिंतन करावं लागत नाही. माझ्या घरामध्ये चोरी झाल्यानंतर मला दुःख होतं, आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक दुःखाची जाणीव होणं याच्याकरता फार मोठं तत्वचिंतन मुळातच करावं लागत नाही. पण या दुःखांच्या कारणाचं जेव्हा चिंतन करावं लागतं, या दुःखाच्या निर्मितीचं मूल ज्या वेळेला शोधावं लागतं, त्यावेळेला तत्वचिंतनाची अपरिहार्यतेने अपेक्षा आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय ते कळणार नाही. मी आपल्याला चार गोष्टी सांगतोय. स्वतःच्या दुःखाची जाणीव असणं, ते दुःख दूर करण्याचं असामर्थ्य असणं, ते दुःख दूर करण्याचं सामर्थ्य असणाऱ्याचा परिचय असणं, आणि त्याच्या अंतःकरणात आपलं दुःख दूर करण्याची इच्छा निर्माण करणं, या सगळ्यांना मिळून करून अष्टक म्हणा. मी चार भूमिका आपल्यासमोर मांडतो. माझं दुःख मला कळतंय दुसरं कोणीतरी माझं दुःख दूर करू शकतं पण त्याच्या ठिकाणी माझं दुःख दूर करावं अशी जर करुणा मी प्रकट करू शकत नसेन तर माझं दुःख दूर होणार नाही. या चारही विकल्पांचा या चारही कारणांचा आपण जर थोडासा तारतम्यानं विचार करायला लागलो तर एका कारणाच्या अनुपस्थितीतही करुणाष्टकांची सिद्धी होणार नाही हे याचं मूल आहे. म्हणून माझ्या दुःखाची जाणीव असणं हे दुःख कोणतं मानायचं, भूक लागल्यानंतर दुःख होतं हे जन्माला आलेल्या मुलालाही होतं आणि म्हाताऱ्या माणसालाही होतं, फरक काय आहे. जन्माला आलेलं मूल भूक लागलं की रडतं आणि म्हातारा मनुष्य सुद्धा भूक लागली की नुसता रडत नाही ओरडतो, फरक इतकाच आहे. बाकी दुसरा काय फरक आहे मला सांगा ना, भूक या विकारामध्ये काय फरक आहे, क्षुधा नावाच्या विकारात काय फरक आहे. आध्यात्मिक दुःख कुणालाही आहे. भर्तृहरीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आहार निद्रा भय मैथुनांच सामान्य मेतत पशुभिर्न राणा. पण ज्ञानम ही एको अधिको विशेषो ज्ञानेन ही ना पशुभि समान. आहार निद्रा भय विषयोपभोग हे तर सर्व प्राण्यांना समानच आहेत ना. मी गमतीनं एक सांगतो की भूक लागली, कुत्र्यालाही भूक लागते आणि माणसालाही भूक लागते, फरक कुठे आहे? कुठेच फरक नाही आहे. कुत्र्याला भूक भूकेमध्ये काही, कुत्र्याची भूक आणि माणसाची भूक या भूकेमध्ये काही फरक आहे का? भूक कशानं भागेल या विषयात फरक पडेल, भूकेच्या वेळेत फरक पडेल, भूकेकडे बघण्याच्या भूमिकेत फरक पडेल, पण भूक नावाच्या विकारात फरक पडत नाही. कुत्र्यालाही भूक लागते माणसालाही भूक लागते काही फरक नाही. फक्त फरक करायचा झाला तर इतकाच आहे की कुत्र्याला भूक लागल्यानंतर कुत्रा मालकासमोर येऊन शेपूट ठालवतो, आपल्याला भूक लागली तर आपण मालकिणीसमोर जाऊन शेपूट ठालवतो, एवढाच एक सामान्य फरक, बाकी काही फरक जाणवत नाही. आपण लक्षात घ्या म्हणून मी या मुद्द्यावर विशेष जोर देतो. स्वतःचं दुःख कळावं हे कोणतं दुःख कळावं, आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक ही तिन्ही दुःख, अधिभौतिक आणि अधिदैविक दुःख तर स्वभिन्नतेतूनच निर्माण होणार आहे. आध्यात्मिक दुःख एक माझ्यापासून निर्माण होईल पण अज्ञानानच निर्माण होईल. भूक लागली तहान लागली दुःख आहे आध्यात्मिक, माझ्या घरात चोरी झाली अधिभौतिक दुःख आहे, काय पत्रिकेतले ग्रह वगैरे काही दुःखाला कारण ठरत असतील तर त्याला अधिदैविक दुःख असं म्हटलं गेलं. या तीन दुःखाच्या पलीकडे चौथं दुःख नाही असं वेदांत आपल्याला सांगतो, मान्य आहे मान्य आहे. मला तीन दुःखांच्या प्रकाराविषयी बोलायचं नाहीये, या तीन दुःखाचं मूळ एक आहे हे मला आपल्याला सांगायचं की जे दुःखाचं कारण आहे खऱ्या दुःखाचं ते कारण आहे. आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक दुःख जरी तीन प्रकारची असली तरी त्याचं कारण एक आहे ना, अज्ञान, दुसरं कारण नाही त्याला. आध्यात्मिक दुःख ही निर्माण झालं अज्ञानातूनच, अधिभौतिक दुःख निर्माण झालं अज्ञानातूनच, अधिभौतिक दुःख निर्माण झालं तेही अज्ञानातूनच. दुःख निर्मिती अज्ञानातूनच आहे, ज्ञानातून दुःख निर्मिती नाहीच आहे, कारण ज्ञान आणि दुःख याचा संबंध येतच नाहीये. हा, भक्ती आणि दुःखाचा संबंध येईल, मी नाही म्हणत नाही. भगवान श्रीकृष्ण रासक्रीडेतून गुप्त झाले, गोपिकांना दुःख झालं, मान्य आहे. अर्थात त्या दुःखाचा दर्जा त्या दुःखाचं स्वरूप हा पुन्हा प्रश्न स्वतंत्र आहे. पण ज्ञान आणि दुःख ठेच लागली आपल्याला तर दुःख होतं. आपल्याला कबीरजींचं चरित्र माहिती आहे ना, कबीरजी जे काशी क्षेत्रामध्ये रस्त्यावरून चालले होते, अचानक एक कुत्र वेडं झालेलं, ते कुत्र आलं जवळ आणि कबीरजींच्या पायाचा लचका तोडला, पिंढरीला चावलं, मांसाचा असा गोळा एकदम कुत्र्याच्या तोंडामध्ये गेला. तर कबीरजी त्यांना काही नाही, ते सरळ चाललेले, ते मांस लोंबतंय, रक्त वाहतंय, कुत्र्याचा दात लागला. लोकांनी कबीरजींना सांगितलं, कबीरजी बघा पायाला लागलंय, कुत्रा मांस खातो तुमचं. कबीरजींनी काय सांगावं, ओ कुत्ता जाने चमडा जाने. ज्ञानात दुःखाचा अत्यंत अभाव आहे. ज्ञान आणि दुःख, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, शरीराच्या मिथ्यात्वाचं ज्ञान झालं की या शरीराच्या संबंधानं निर्माण होणाऱ्या कोणत्या दुःखाची जाणीव आहे, जाणीव नाही, दुःखाची जाणीव नाही. संसाराचं स्वरूप लक्षात घेताना मी आपल्याला तू पुन्हा थोडस मागे नेतो, पुन्हा मागे नेतो, मी पुन्हा माझा मुद्दा आपल्या समोर मांडतोय. मी संसारातल्या दुःखाविषयी आत्ता जरी बोलत असलो तरी मला न्यायचंय आपल्याला ते संसार नावाच्या दुःखाकडे. ही दुःख सामान्यतः सर्वांच्या लक्षात येतात आणि मला भूक लागलेली असेल तर ते दुःख दूर करण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. मला भूक लागली, माझ्या घरी स्वयंपाक तयार आहे, मला माझ्या हाताने स्वयंपाक करता येतो, स्वयंपाक करून मी जेवू शकतो, माझ्या घरामध्ये सगळं धनधान्य भरून ठेवलेलं आहे, मला अडचण नाही आहे. भूक लागली म्हणून मला देवाजवळ जाऊन पदर पसरावा लागत नाही, देवा भूक लागली आता मी काय करू, देवा तहान लागली आता मी काय करू, करायची गरज नाही आहे मला. हे दुःख दूर करणं माझ्या स्वतःच्या सामर्थ्यात आहे. मी कष्ट करीन, काम करीन, कुणाच्या तरी घरी नोकरी करीन, हमाली करीन, वाटेल ते करीन, दोन पैसे कमवीन आणि माझं पोट भरेन. क्षुधा नावाच्या आध्यात्मिक दुःखाच्या निवृत्ती करता मला परमात्म्याकडे जायचं कारण नाही आहे. आधी दैविक दुःख निर्माण झालं, आधी भौतिक दुःख निर्माण झालं तर त्या दुःखाच्या निवृत्ती करता जी कारणं सांगितली आहेत त्याच्याकरता भगवत प्राप्ती हे कारण सांगितलेलं नाही आहे. माझ्या घरामध्ये जर चोरी झाली तर मला देवाच्या दरवाजामध्ये जाऊन रडायचं कारण नाही आहे की माझ्या घरी चोरी झाली, मला माझं गेलेलं द्रव्य परत मिळू देत, मला गरज नाही आहे. देवाकडे जाण्यापेक्षा पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, पाहिजे तर तुम्ही अर्ध घ्या पण उरलेलं मला द्या म्हणून. म्हणजे मला माझ्या दुःखाच्या निवृत्ती करता मला अन्य उपाय आहेत, याच्याकरता मला पारमार्थिक चिंतनाची आवश्यकता नाही आहे हे मला आपल्याला सांगायचं. कारण का? कारण ही सगळी दुःख कार्य दुःख आहेत, कारण दुःखाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. संस्कृतामध्ये एक म्हण आहे कालिदासाच्या एका चिंत, मुले कुठा राहा, मुळावर घाव घातला पाहिजे, मुळावर घाव घातला पाहिजे. आपण फांद्या अंकुर झाडाला फांद्या लागल्या ती जेवढी आपण फांद्या त्या तोडू तेवढं ते झाड अधिक विस्तारत राहील. तसे हे दुःखाला लागलेल्या फांद्या या जेवढे आपण तोडू तेवढं ते दुःख अधिक विस्तारत राहील. मूळ काय आहे हे बघितलं पाहिजे. दुःखाची जाणीव होणं स्वतःच्या याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये संसाराचे जे कार्यरूपानं निर्माण झालेल्या दुःखाची जाणीव होणं म्हणत नाही मी, कारण रूपानं निर्माण झालेल्या दुःखाचे कारण काय आहे या दुःखाचं कारण आहे अज्ञान. आणि अज्ञान हे जर कारण असेल तर त्या अज्ञानाची जाणीव होणं संसार नावाचं दुःख तिथे आहे. संसारातली दुःख दूर करण्याकरता देवाकडे जावं लागत नाही, पण संसार नावाचं दुःख दूर करायचं असेल तर भगवंताशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. अर्जुन म्हणतो देवा तुमच्याशिवाय हे दुःख दूर कोणी करू शकणार नाही. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजलासे म्हणी तो तुझ्या वाक्या वाचोनी न जाय अणिके. तुझ्याशिवाय ते दुःख कोणी घालवू शकणार नाही. संसारातली दुःख स्वसामर्थ्यानं घालवता येतील, त्या सामर्थ्याला आम्ही आमचं कर्तृत्व आमचा पुरुषार्थ मानत असू तर तोही भाग गौ नये, पण संसार नावाचं दुःख हे आम्हाला कळत नाहीये. काय हे दुःख आहे, कुठून निर्माण झालं, कशापासून आलं, का निर्माण झालं, याच्या उत्पत्तीचं कारण का काय आहे, ह्या दुःखाच्या निवृत्ती करता आम्हाला काय करावं लागणार आहे, ते आमच्या सामर्थ्यातलंय का, आम्हाला संसाराचं स्वरूप कळतं आणि कळत नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आहोत. विचित्र अवस्था आहे. संसार नावाचं दुःख कळतं का कळत नाही आहे आमची बघण्याची भूमिका आम्हाला नीट ठरवता येत नाही आहे. स्पष्ट भूमिका आमची आम्ही ठरवू शकत नाही आहोत. संसारातून जेव्हा दुःखाची प्राप्ती होते तेव्हा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ हे प्रमाण आठवतं लगेच. आणि ज्या वेळेला हा संसार कुठेतरी आम्हाला यकश्चित आनंद देतो त्यावेळेला अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता हेही प्रमाण आम्हाला आठवून जातं. नक्की भूमिका माहीत नाही, नक्की भूमिका ठरवता येत नाही. संसाराकडे बघण्याची आमची दृष्टी आमची वृत्ती काय असली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. संसारातून प्राप्त होणाऱ्या सुख दुःखांवर आमची दृष्टी अवलंबून ठेवायची का आमच्या दृष्टीवर संसारातून सुख दुःख प्राप्त होतात हे ठरवायचं हे आधी ठरवलं पाहिजे. आमच्या दृष्टीवर सुख दुःखाचं स्वरूप बदलणार आहे का सुख दुःखाच्या स्वरूपावर आमची दृष्टी बदलणार आहे. संसाराकडे बघण्याची आमची दृष्टी कशी आहे याच्यातून संसारातून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांचं स्वरूप हे ठरवायचं आहे. सुखदुःखाच्या स्वरूपावरून आमची दृष्टी बदलायची नाही. दृष्टी अबाधित ठेवायची आहे. सुखदुःखाचं स्वरूप बदलतं राहू देत, ते येईल जाईल. ते दृष्टनष्ट स्वरूपाचं असेल तर ते बदलतच असणार असेल तर ज्याच्यामध्ये बदल होतो ते नष्ट होतं. जे सत्य आहे ते कधीच बदलत नाही, जे शाश्वत आहे त्याच्यामध्ये बदल नसतात. हा तात्विक एक भाग झाला. हा विषय सोडून देऊ आपण आता. संसाराचं स्वरूप काय आहे आम्ही ठरवतोय का? कारागारे शरीराख्ये दृढं बद्वा प्रवेशितः भ्रांत्यादी कारणं मत्वा बंदिनं स्वं न मन्यते, असे चिंतन आहे. मोठ्या तुरुंगामध्ये बरेचसे कैदी असतात. त्या कैद्यांमध्ये काही प्रकार असतात. त्याच्यातले काही कैदी हे जवळजवळ तिथं मुक्कामालाच असतात कायमस्वरूपी, आणि काही कैद्यांना मात्र अल्पकालाच्या शिक्षा झालेल्या असतात. महिना, दोन महिना, दोन वर्ष, पाच वर्ष, चार वर्ष, मर्यादित काळाच्या शिक्षा असतात. आणि काही काही कैद्यांना जन्मठेपेच्या शिक्षा असतात. त्या सगळ्या कैद्यांवर लक्ष ठेवायला जेव्हा त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याकडे पुरेसं मनुष्यबळ नसतं, त्यावेळेला तो तुरुंगाचा अधिकारी अशी युक्ती करतो की जे ज्यांना तिथे आयुष्यभराच्या शिक्षा भोगाव्या लागणार आहेत, जन्मठेपेची शिक्षा ज्यांना झालेली आहे, त्या कैद्यांना या सामान्य कैद्यांवर लक्ष ठेवायला सांगतो. त्यांच्याकडूनच ते काम करून घेतो, नाहीतरी कैद्यांना कामं करावीच लागतात तुरुंगामध्ये. काही काही कैदी कमी कालावधीचे असतात, काही काही कैदी मोठे गुन्हे करतात म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा होते, अगदी छोटे गुन्हे करणाऱ्यांना छोट्या शिक्षा होतात. मग त्या छोट्या शिक्षा झालेल्यांवर या मोठ्या शिक्षा झालेल्यांना ते लक्ष ठेवायला सांगतो. माझं सगळ्यांकडे लक्ष ठेवता येणार नाही मला, तुम्ही असं करा, तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवा. आणि तो यांच्यावर लक्ष ठेवत असतो. मग जे जन्मठेपेची शिक्षा झालेले जे कैदी आहेत ते या छोट्या कैद्यांवर शिक्षा लक्ष ठेवतात. आणि लक्ष ठेवताना ते जे काम करतात त्यांच्या समोर उभे राहून कमरेवर हात ठेवून सांग, ए नीट काम कर, तू बंदी आहेस. अरे तू पण बंदी आहेस. भ्रांत्याधी कारणं मत्वा बंदिनम स्वम न मन्यते. भ्रांतीमुळे आपण स्वतः सुद्धा एक बंदी आहोत हे आपल्याला कळत नाही. आपण दुसऱ्याच्या बंधनाची चिकित्सा करतो आहोत पण त्याच वेळेला आपणही बंधनात आहोत याची जाणीव दुर्दैवाने आपल्याला होत नाही आहे. आणि हे बंधन, हा तुरुंग म्हणजे जीवदशेचा तुरुंग वेदांताने मानला. ही जीवदशा आहे, हा संसार आहे जो अज्ञानाने निर्माण झाला. महाभारतामध्ये संजयाने धृतराष्ट्राला समजवताना विदुर नीतीच्या आरंभी, विदुर नीतीच्या सुरुवातीचं प्रकरण आपण पहा. महाभारतामध्ये संजय पहिल्यांदा आले आणि धृतराष्ट्राला खूप बोलून गेले, खूप. त्याच्यानंतर धृतराष्ट्राचं चित्त व्याकुळ झाल्यामुळे मग धृतराष्ट्राने विदुराला निरोप पाठवला. विदुर आले, मग त्यांनी समजावून सांगितलं ती विदुर नीती. त्याच्या आधी विदुर नीतीच्या उत्पत्तीचं कारण संजयाच्या बोलण्यात आहे महाभारतामध्ये. त्या बोलण्यामध्ये संजय धृतराष्ट्राला असं सांगतात की तू वेडा आहेस, तू आंधळा आहेस, तुला कळत नाहीये. आपल्या सगळ्या दुःखाचं कारण, अरे तुझे शत्रू पांडव नाहीये धृतराष्ट्रा, तू अशा गैरसमजानं पांडवांकडे पाहू नकोस, तुझे शत्रू ते नाही आहेत. मग तुझा शत्रू कोण आहे? संजय बोलले ते हे बोलले, एकच शत्रू माणसाला असतो, एको ही शत्रू न द्वितीय असतो शत्रू, अज्ञानतुल्य पुरुषस्य राजन. अरे राजा, अज्ञानासारखा दुसरा शत्रूच नाहीये माणसाला. अज्ञान हा एकमेव माणसाचा शत्रू मानला गेला. बाकीचे शत्रू हे त्या अज्ञानानं निर्माण झालेले शत्रू आहेत. मूळ आहे ते त्या अज्ञानात आहे. आमचं दुःख आम्हाला कळलं पाहिजे, अज्ञानाचं स्वरूप कळलं पाहिजे. मला हे दुःख का नाही, दुःख सगळ्यांनाच आहे पण दुःखाचं कारण मात्र सर्वजण शोधत नाहीत हे दुर्दैव आहे. कारणाचा शोध कोणी घेत नाही. मी वेदांताची भूमिका सांगतो बरं का आपल्याला, वेदांताची ही माझी भूमिका आहे असं कृपा करून आपण समजू नका. कारणाचा शोध कोणी घेत नाही म्हणजे मी पण घेत नाही, मी सुद्धा एक जीव म्हणूनच आपल्या समोर बसलेलो आहे. आम्हाला दुःखाची जाणीव होते तर दुःखाच्या कारणाची जाणीव व्हायला नको का? संसाराचं स्वरूप कळलं पाहिजे. आम्हाला कधीच ते ठरवता आलं नाही आहे. कधी अनुकूल वाटतं, कधी प्रतिकूल वाटतं, कधी असं वाटतं, कधी तसं वाटतं. हा संसार कधी सुखाचा वाटतो कधी दुःखाचा वाटतो, आमच्या चित्तवृत्ती कशा आहेत त्याच्यावरून आपल्याला या संसाराचं स्वरूप ठरवावं वाटतं, कधी अनुकूल कधी प्रतिकूल. थोडंसं दुःख झालं की संसार प्रतिकूल होतो, थोडीशी अनुकूलता प्राप्त झाली की संसार अनुकूल होतो, आनंदमय होतो. आपल्याला अनेक उदाहरणं या संबंधामध्ये देता येतील, वेळेच्या मर्यादेत मी सगळीच उदाहरणं देत नाही, पण मी एक अनुभव आपल्याला गमतीचा सांगतो, गमतीचा अनुभव सांगतो. माझ्याकडे आषाढीला एक गृहस्थ आले आणि आल्यानंतर बैठकीमध्ये बसले, सहज मी चौकशी केली, ठीक आहे ना, अचानक रडायला लागले. मी म्हटलं रडू नका, काय झालं, काही पैसे वगैरे गेले का, चोरी झाली का, काय झालं का, कुणी बोललं तुम्हाला आमच्या घरात आल्यानंतर, काय मी क्षमा मागतो, काय काय झालं, आपल्याला काही दुःख झालं असेल सांगा. ते म्हणाले कसं सांगा, कसंही सांगा, तुम्हाला जसं सांगायचंय तसं सांगा. ते म्हणाले काय सांगू, म्हणलं मला काय माहिती तुम्हाला काय सांगायचंय, ते दुःख झालंय ना तुम्हाला, तुम्ही मला सांगा, माझ्याकडे जर त्याच्यावर काही उपाय असेल तर मी मदत करीन तुम्हाला. तुम्ही माझ्याकडे येऊन रडताय याचा अर्थ कुठेतरी माझ्याशी त्याचा संबंध असावा अशी तुमची धारणा आहे, म्हणून तुम्ही माझ्याकडे आला ना, मग सांगा मला दुःख काय. ते म्हणाले काय सांगायचं, मुलांनी घराबाहेर हाकलून दिलं. ठीक आहे, आम्हाला पंढरपूरला अशी उदाहरणं भरपूर येतात, मुलांनी हाकलून दिलं. म्हटलं ठीक, मग आता आता काय, हाकलून दिलं ही वस्तुस्थिती आहे, आता पुढे काय, जे झालं त्याच्याबद्दल रडत बसण्यापेक्षा पुढचं काय हे बघितलं पाहिजे ना, पुढे काय. ते म्हणले काही नाही, मला असं वाटतं की तुम्ही जर मुलाला समजावून सांगितलं तर मुलगा ऐकेल. म्हटलं का. ते म्हणाले काही नाही, मुलगा तरुण आहे, तुम्ही तरुण दिसताय, जरा तुम्ही बोललात तर फरक पडेल. म्हटलं अवश्य बोलतो, तुम्हाला का हाकलून दिलं, तुम्ही मुलाच्या मनासारखं वागला नाही का. ते म्हणाले काय मनासारखं वागायचं आहे, जन्म दिला तळहाताच्या फुडाप्रमाणे सांभाळलं, उत्तम प्रतीचं शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं, त्याला कारखाना सुरू करून दिला, त्याला काय गाडी घेऊन दिली, बंगला बांधून दिला, लग्न करून दिलं, सर्व संपत्तीचे जबाबदारी त्याच्यावर दिली, तिजोरीच्या चाव्या सुद्धा त्याच्या हातात दिल्या, आता म्हणतो घरात राहू नका. बर, मी म्हणालो मग आता. ते म्हणाले तुम्ही समजावून सांगा. मी त्यांना म्हणालो एक लक्षात घ्या, तुम्ही तिजोरीच्या चाव्या दिल्या तरी तुमचा मुलगा तुमचं ऐकत नाही, मी त्याला 100 रुपयाची ज्ञानेश्वरी देणार, तो माझा ऐकेल का, तो माझा ऐकेल का. भले मी त्याला एका भूमिकेतून सांगेन, जो बापासी बाप न म्हणे तो महाराजाशी काय जाणे, तो मला काय विचारणार, मी काय सांगू त्याला. ते म्हणलं मग मी काय करू. मी म्हणलं माझ्याकडे दुसरा एक उपाय, तुम्हाला जमतो तर करा. ते म्हणाले काय. मी म्हटलं काही नाही, आता आषाढी आहे म्हणजे चातुर्मासी अगदी तोंडावर आहे, मग तुम्ही माझ्याकडे राहा ना, तुम्हाला मुलांनी हाकलून दिलेला, मी तरुण आहे, तुमचा मुलगा तरुण आहे, मला मुलगा माना ना, तुम्ही माझ्या घरी राहा, मी जसा राहतो तसं तुम्ही राहा, एका कोपऱ्यामध्ये तुम्ही राहा, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मी राहीन, माझ्या घरामध्ये जी काही भाजी भाकरी मी खातो ती तुम्ही खा, मी जसे कपडे वापरतो तसे कपडे वर्षाला मी तुम्हाला देईन. काय लागतंच काय माणसाला, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत, तेवढ्या भागल्या की पुढच्या चिंता पुढच्या गरजा आपण निर्माण केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तो विषय आपण बाजूला ठेवूया, या मूलभूत गरजा तरी मी तुमच्या मिटवतो ना, तुम्ही माझ्याकडे राहा, मी 4 महिने म्हणत नाही, मी 12 महिने तुम्हाला सांभाळायला तयार आहे, तुम्ही माझ्या घरी राहा, तुम्ही एवढ्या आपुलकीनं आत्मीयतेनं माझ्याकडे आलात ना, मग माझी काही जबाबदारी आहे, तुम्ही माझ्याकडे राहा, मी तुम्हाला सांभाळायला तयार. ते म्हणाले तुमच्या घरी असं राहायचं म्हणजे काही काम करावं लागेल. म्हणलं काही करू नका, अक्षरशः काही करू नका, माझ्या घरामध्ये माझे आई वडील जसे राहतात तसे तुम्ही राहा, जसं जमेल. ते म्हणाले असं कसं, काही काम न करता फुकट कसं राहायचं, ती अडचण. मी म्हटलं मग एक काम करा, मी तुम्हाला झेपेल असं काम तुम्हाला देतो. काय करायचं, काही नाही, तुम्हाला माझ्या घरात फुकट राहायचं नाही ना, नाही, काम करायचं आहे ना, करायचं. मग मी सोपं काम तुम्हाला सांगतो, काही करू नका, तुम्ही फक्त माझ्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करा, मी तुम्हाला सांभाळतो. ते म्हणले सगळी ज्ञानेश्वरी रोज. म्हणलं तसंही करू नका, तसंही नको, तसंही नको, 2 ओव्या रोज, 2च ओव्या. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधार जोजी पान मांडलंय, तयार आहे, चला जेवायला. 2 ओव्या रोज. जर तुमच्या मुलाने तुम्हाला लाथ मारून घराबाहेर काढलंय तर तुम्ही त्याच्या घरावर लाथ मारा आणि माझ्याकडे राहणार. ते म्हणाले असं कसं, काही झालं तरी आपलाच मुलगा आहे. म्हणलं मग मारा, आता माझ्याकडे दुसरा उपाय नाही, मी काही करू शकत नाही. संसाराचं स्वरूप ठरवता येतं का? अनुकूल का प्रतिकूल? मुलाने हकलून दिल्यानंतर रडावं वाटतं, पण रडूनही शेवटी आपलाच मुलगा वाटून पुन्हा तिकडेच प्रवृत्ती आहे ना. स्वरूप काय आहे संसाराचं? माझ्या दुःखाची मला जाणीव होण्याकरता त्या दुःखाच्या निर्मितीचं कारण लक्षात आलं पाहिजे. दुःख लक्षात येऊन चालत नाही. मी कशा करता हे आपल्याला सांगतो. समर्थांच्या शब्दाची योजना जर आपण लक्षात घेतली तर समर्थांनी किती बारकाईने हा विषय मांडलाय आपण लक्षात घ्या. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, हे तापण हे कार्यरूप दुःख आहे. आणि या कार्यरूप दुःखाचं मूळ कारण काय आहे? समर्थ म्हणतात, परमदिन दयाळा निरसी मोहमाया. मोहमाया हे त्याचं मूळ कारण आहे. तापलो रामराया हे कार्य दुःख आहे. मग जर तुम्ही तापलेले असाल तर तप्तता दूर करा ही प्रार्थना करावी का दुसरी प्रार्थना करावी? अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, दुःख कशाचं आहे? तापण्याचं दुःख आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची म्हणवणी तुझी आठविले पाय. तुकाराम महाराजांनी म्हटले, संसाराच्या तापाने अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, आम्ही तप्त झालोय. मग जर तुम्ही तप्त झाला तर तुमची तप्तता दूर करून तुम्हाला शीतलता द्यावी ही प्रार्थना करायची का दुसरी प्रार्थना करायची? समर्थांनी दुःखाचं कार्य काय, स्वरूप काय, हे दुःख काय दृष्टीनं आपल्या समोर आलंय, काय आकार घेऊन आपल्या समोर आलंय याला महत्व दिलं नाही. ते कोणत्या कारणाने निर्माण झालंय त्याच्यावर घाव घातलाय. परमदिन दयाळा निरसी मोहमाया, मोहमाया हे त्याचं मूळ कारण आहे तप्ततेच. मी आपल्याला पुन्हा सांगतो, पहिल्या चरणामध्ये समर्थांनी दुःखाची जाणीव करून घेतली आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, दुःखाची जाणीव आहे. हे दुःख दूर करणं माझ्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे. म्हणून समर्थ बोलतात, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, हे माझ्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे म्हणून तू हे दूर कर. ते कोण दूर करू शकतं? तुझं विण क्षीण होतो धावरे धाव. आता शेवटच्या चरणामध्ये ते दुःख दूर करण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्या ठिकाणी आहे याची जाणीव समर्थांनी करून दिली. आणि त्या दुःखाच्या निवृत्तीचा उपायही समर्थ सांगतात, रघुपती मती माझी आपुलीशी करावी. हे त्याचं कारण आहे. काय केल्याने माझं दुःख दूर होईल? मी आपल्याला पहिल्या श्लोकाच्या संबंधाने, मी दुसऱ्या श्लोकातलं एक चरण मुद्दाम घेतलंय. पहिल्या श्लोकाच्या संबंधाने जर आपल्याला बोलायचं झालं तर हे या दोन तीन गोष्टी आपल्याला बोलतायत. पहिल्या चरणामध्ये दुःखाची जाणीव आहे, दुसऱ्या चरणामध्ये त्या दुःखाच्या कारणाचं ज्ञान आहे, तिसऱ्या चरणामध्ये ते दुःख दूर मी करू शकत नाही कारण ज्या मनाने ते दुःख दूर करायचे ते माझं मन अत्यंत चपळ झालंय, अचपळ मन माझे नावरे आवरिता. आणि हे दुःख देवा फक्त तुम्हीच दूर करू शकता, तुझं विण क्षीण होतो धावरे धावा. आता या चार कारणांचा विचार पहिल्या श्लोकात आला. करुणा का निर्माण झाली? का देवा देवाची करुणा भाकावी वाटली समर्थांना? कारण नाही ना, ज्या समर्थांना वाटेल ते करण्याची ताकद आहे, वाटेल ते करू शकतात. संतांच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो ही ईश्वर हा, असं जसं ईश्वराच्या बाबतीत म्हणता येतं तसं संतांच्याही बाबतीत म्हणता येत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, काय जमत नाही संतांना? तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय, आम्ही वाटेल ते करू शकतो, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुकाराम महाराजांनी, आम्ही एक गंमत सांगतो याच्या संबंधात, ब्रह्मदेवानी काही गाढवं निर्माण केली आणि पृथ्वीवर पाठवली. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मदेवाला वाटलं की ही गाढवं पृथ्वीवर चरतात का नाही बघावं. म्हणून वरून बघायला लागल्यानंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, केलेल्या गाढवांचा काहीच उपयोग नाही, आधीचीच गाढवं भरपूर आहेत, ही निर्माण करून आपण काय केलं? मग नको, आपण यांना घोड्यामध्ये परिवर्तित करू. ब्रह्मदेवाला शक्य नाही, पण तुकाराम महाराजांनी अनेक गाढवांचं रूपांतर घोड्यात केलंय. मग तो मंबाजी असेल, मग ते रामेश्वर भट्ट असतील, अनेक अनेक तुकाराम महाराजांना विरोध करणारे, तुकाराम महाराजांना त्रास देणाऱ्यांना तुकाराम महाराजांनी अनुकूल करून घेतलं. ज्यांनी तुकाराम महाराजांच्या वह्या बुडवल्या ते नंतर तुकाराम महाराजांचे एकनिष्ठ उपासक आणि टाळकरी झाले रामेश्वर भट्ट. अनेक उदाहरणं आहेत. मला तो विषय आत्ता मी जास्त बोलत नाही. समर्थांच्या अंतःकरणामध्ये ही करुणा निर्माण व्हावी, करुणा भाकावी असं देवाजवळ, देवाजवळ आपण करुणा भाकावी असं समर्थांना वाटावं. का वाटलं? स्वदुःखाची जाणीव आहे त्यांना. या संसाराच्या दुःखाची जाणीव आहे. मी आपल्याला थोडं पुन्हा मागे घेऊन जातो दासबोधामध्ये. संसाराच्या दुःखाची जाणीव आहे म्हणजे काय आहे याचा विचार करा ना. माझ्या संसारामध्ये दुःख आहे हे सगळ्यांनाच याची जाणीव आहे. मी पुन्हा पुन्हा आपल्याला हे सांगतो. कार्यरूपानं डोळ्यासमोर दुःख दिसणं ही दुःखाची जाणीव नाही आहे. त्या दुःखाचं कारण ओळखणं ही दुःखाची जाणीव आहे. मागे आपण थोडं जर संसाराच्या संबंधाने समर्थांच्या मताचा विचार करायला लागलो तर आपल्या हे लक्षात येईल. अनेक ठिकाणी समर्थांनी ते दुःख प्रकट केलंय. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुरधे कैची वनता. काय ह्याच्यामध्ये काय टिकणार आहे? बर संतांनी तरी काय दुसरं तुकाराम महाराजांची भाषा आपण पहा. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्टमित्र सखे सोयरे हे तव सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. कोणी सोडवत नाही. दुःखाची जाणीव होणं याचा अर्थ काय लक्षात घेतलं पाहिजे. प्रपंचाचं स्वरूप काय आहे? बर या प्रपंचामध्ये दुःखाच्या निर्मितीची जी कारणं आपल्या ठिकाणी आपण सामान्य भूमिकेतून पाहतो हे सगळं कशानं निर्माण झालं? समर्थ म्हणतात प्रारब्धानं निर्माण झालं. या संसारामध्ये ही बहीण मला मिळावी प्रारब्ध आहे. एका विशिष्ट कर्माच्या संबंधानं कर्मयोगे सकळ मिळाली समर्थ बोलतात. कर्मयोगानं हे सगळे मला मिळालेत. मी निवडले नाही आहेत. ही माझी बहीण मला मिळावी, हा भाऊ मला मिळावा, हे माता पिता मला मिळावेत हे मी निवडून आणलेलं नाही आहे. माझ्या कर्माचा विपाक म्हणून मला तसं जन्माला यावं लागलं. माझं प्रारब्ध असं आहे की या कुटुंबामध्ये मी जन्माला यावं, मी तिथे आलोय. माझं प्रारब्ध असं आहे की हा भाऊ म्हणून मला मिळावा, मी त्याला भाऊ म्हणून स्वीकारावं लागेल मला. कर्माकारणे सकळ मिळाली, सगळे कर्मानं मिळालेले आहेत. याच्यापैकी कोण आपलंय? कोणी नाहीये. संसाराचं स्वरूप आपण लक्षात घ्या. समर्थांनी पुष्कळ विस्ताराने हा विचार मांडला. संसार काय आहे? या संसाराचं स्वरूप काय आहे? ज्यांच्याकडे आपण आपला आधार म्हणून पाहतो तो आधार नित्य आणि शाश्वत आहे का? कोणी न पवती निर्वाणी, कोणी टिकणार नाहीये. कैचा प्रपंच कैसे कूळ, कास या होतसा व्याकुळ. अरे काय प्रपंचन कसलं कूळ आणि कशाच्या दृष्टीने तुम्ही व्याकुळ होता? हे व्याकुळ होण्याचे विषयच नाहीये. कारण जे कर्मानं मिळतं ते भोगानं संपतं हा नियम आहे. कर्मानं मिळालं की ते भोगानं संपतं. भोग घेऊन झाला की कर्माचा परिणाम संपला, पुन्हा ते कर्म काही करू शकत नाही. कर्माचा परिणाम जो निर्माण होतो, कर्मा काय त्याला आपण विपाक म्हणू, त्याला काय प्रारब्ध म्हणा, तुम्ही फळ म्हणा, काही म्हणा, ते फळ एकदा निर्माण झालं कर्म केल्यानंतर आणि ज्या योग्य काळामध्ये त्या फळाचा भोग प्राप्त झाला त्या भोगानंतर त्या कर्माचा कुठलाही अंश शिल्लक राहत नाही. कृतिरूपानं तर कर्म कधीच संपून गेलेलं असतं, फलरूपानं भोगण्यात संपून जातं. पुढं काय? पुढं काय? काही उपयोग नाही. मग आता हे संपायचं कसं? जर हे सगळं कुळ, जर हे सगळं माझ्या सगळा हा प्रपंच जर दुःखाचं कारण असेल तर हा प्रपंच, हे अज्ञान, हे संपणार कसा? अज्ञानाचा नाश होणार कसा? कोण संपवणार? समर्थ आपल्याला सांगतात, तुझे तुझं नवे शरीर, तुझं शरीर सुद्धा तुझं नाही. ज्याच्याकडे आपण इतक्या आत्मत्व भावानं पाहतो ते शरीर सुद्धा आपलं नाही. काय आपलंय? कोण आपला आहे? थोडस गमतीच्या भाषेमध्ये मी आपल्याला सांगतो, तसं कोणी शेवटी आपल्या बरोबर येत नाही. कोणी येत नाही. बायको उंबरठ्यापर्यंत येते, पुढे नाही येत. नातेवाईक स्मशानापर्यंत येतात, मुलं चिते जवळ येतात, शरीर चिते वर येतं, तिथून पुढं कोण येतं? कर्म येईल, ते पुढचा जन्म देतं, संपून जातं. पुढं कोण? स्थूल शरीर पडलं, सूक्ष्मदेह गेला, सूक्ष्मदेहाबरोबर कारण देह गेला. कारण देह ही कधीतरी ज्ञानामध्ये पडणार. कारण देह म्हणजे अज्ञान. ज्ञानामध्ये कधीतरी अज्ञानही संपून जाईल महाकारण देहामध्ये, पण त्याच्या पुढे कोण आहे? एक जण कायम आपल्या बरोबर आहे परमात्मा. तुम्ही कुठेही असा, कसेही असा, स्थूल देहात असा, सूक्ष्म देहात असा, कारण देहात असा, अज्ञान असताना सुद्धा परमात्मा सन्निध आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. अज्ञानाच्या काळात, अज्ञान ज्या वेळेला आहे त्याही वेळेला परमात्मा आहे. मी आपल्याला त्याचं सरळ कारण सांगतो, कारण अज्ञानालाही अधिष्ठान लागतं. अधिष्ठानाशिवाय अज्ञान सुद्धा नाही आहे. कल्पित पदार्थाची निर्मिती होण्याकरता सुद्धा व्यावहारिक सत्तेतला पदार्थ खाली असावा लागतो, तर तो कल्पित पदार्थ निर्माण होईल. अध्यस्ताला सुद्धा अधिष्ठानाची अपेक्षा आहे. भ्रम निर्माण होण्याकरता 11 कारणांचा विचार चित्सुखीनं केलाय. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण हे की अधिष्ठान असावं लागतं. सावयव पदार्थाचं अधिष्ठान भ्रमाच्या उत्पत्तीचं पहिलं कारण आहे. चित्सुखी पहा आपण. खाली काहीतरी दोरी असल्याशिवाय वर सर्पाचा भ्रम होईल कसा? खाली काहीच नाहीये तर सर्प भ्रम होईल कसा? दोरी तरी पाहिजे, जलरेषा तरी पाहिजे, जमीन तरी दुभंगलेली पाहिजे, काहीतरी अधिष्ठान पाहिजे ना भ्रम निर्माण होण्याकरता. मग जर ज्या वेळेला अज्ञान आहे त्यावेळेला अज्ञानाचं अधिष्ठान नसेल का? ते अज्ञान कुणाच्या संबंधानं निर्माण झालं? अधिष्ठान काय अज्ञानाचं? अज्ञानाचं अधिष्ठानही ब्रह्मच आहे. जर ते अज्ञानाचं अधिष्ठान नसतं तर अज्ञानाचा लय झालाच नसता तिथं. जगताचं अधिष्ठान जर परमात्मा नसेल तर जगताचा लय झाला नसता. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. उपनिषद आपल्याला सांगतं अभिसंविशन्ति, त्याला सुद्धा अधिष्ठान तेच आहे. हा अधिष्ठान झाकल्या गेल्यामुळे अध्यस्त आम्हाला जाणवत असेल हा प्रश्न वेगळा आहे. चांगदेव पासष्टीची पहिली ओवी, स्वस्ती श्रीवटेशु जो लपोनि जगदा भासु दावी मग ग्रासु प्रकटला करी बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही न होनी आहे अवघाची जो. चांगदेव पासष्टीच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलं. मी कशा करता आपल्याला हे सांगतो, अज्ञान आमच्या बरोबर कोण येतं सांगा ना? कोणीच नाही, कोणीच नाही. एक परमात्मा. शरीर सुद्धा आम्हाला सोडून जातं. बायका मुलांचा तर विचार, बायका म्हणजे बायको मुलांचा तरी विचार वेगळाच आहे. ते तर मला एक आठवलं म्हणून सांगतो. बायको उंबरठ्यापर्यंत येते, काय येते आपल्याला माहिती आहे का? मी आपल्याला गंमत सांगतो. एक माणूस गेला, त्याची बायको खूप रडायला लागली. जवळच्या लोकांनी शांत केलं. कसं बसं तिला शांत केलं, आता पुढचा अंत्यविधी केला पाहिजे म्हणून त्याला काय सोळं वगैरे नेसवलं. आता घरातून उचलून बाहेर आणायचं, ताटीवर बांधायचं, घेऊन जायचं. म्हणून बाहेर आणताना काय उचलणाऱ्याचा अंदाज चुकला काय झालं माहिती नाही, पण घराच्या दरवाज्यातून बाहेर येताना दरवाज्याची जी लाकडी चौकट असते ती चौकट खटकन त्याच्या कपाळाला लागली, जो गेला होता त्याच्या. उचलून आणताना एकदम खटकन कपाळाला लागलं, उठून बसला. होतं शक्य आहे काय, रहाटी माझी न घडे काही काही, ज्ञानोबाराय बोल, जगात काही घडू शकतं. उठून बसला. आता स्वभाव आनंद, असं कोणी म्हणणार नाही काय तुमच्यासाठी एवढी तयारी केली आणि तुम्ही असं कशा, असं थोडंच कोणी म्हणेल. आनंद वाटला, बरं वाटलं सगळ्यांना, साखर वगैरे वाटली, चांगलं झालं. 7-8 वर्ष तशी गेली आणि पुन्हा गेलं. पुन्हा ते बाहेर आणण्याचा प्रसंग आला तेव्हा बायको उंबरठ्याजवळ आली, इथं सांभाळा. पुन्हा खटकन लागलं आणि उठून बसला तर 8 वर्ष माझ्या नशिबाला पुन्हा हेच आहे, सांभाळा. सांभाळून बाहेर न्या, नेलत की पुन्हा आणू नका. हे सांगण्याकरता आपलं उंबरठ्याजवळ येते, तिथं निरोप देते. एकदा सुरक्षित बाहेर पडलो की मग ती सुरक्षित आत राहते. जवळ येणारं कोणी नाही, बरोबरीनं येणारं कोणी नाही. मग कोण आपल्या बरोबर येतं? समर्थांनी सांगितलंय, कोणी येत नाही. तुझे तुझं नवे शरीर, तेथ इतरांचा कोण विचार? शरीरच जर आपल्या बरोबर येत नाही तर इतरांचा विचार करण्याचं काही कारण नाही. मग कोण येतं आपल्या बरोबर? आता एक भगवंत साचार, दुसरा कोणी आपला नाहीये, एक परमात्मा फक्त आपला. म्हणून मागे कर्मानं सगळे मिळाले आपल्याला, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानली कैसे रे पढत मूर्खा, कसं मानतो रे? जे केवळ कर्मानं योगा योगानं एकत्र आलो म्हणून त्याला आपलं मानायचं का? महाभारताने उदाहरण दिलंय, नदीच्या प्रवाहामध्ये दोन ओंडके एकत्र येतात आणि धक्का लागून पुन्हा विलग होतात, त्यांनी दोघांनी एकमेकांबद्दल ममत्व भावना ठेवावी काय? तसं जगताच्या प्रवाहामध्ये आपण कुठेतरी कर्मयोगानं एकत्र आलो, एकत्र कुटुंबामध्ये एकत्र राहिल्यासारखे वाटलो, पुन्हा एकमेकांचा धक्का लागला, तो आधी गेला नंतर आपण गेलो, काय हा ममत्व आणि काय संबंध, कुठपर्यंतचा मानायचा? तत्वभूमिकेतून याच्याकडे मी एवढ्यासाठी आपल्याला सांगतोय, समर्थ म्हणून पुढे बोलतात की तुझ्याशिवाय हे सगळं दूर करणारं कोणी नाही, कारण तुझ्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे, तू वाटेल ते करू शकतोस देवा, वाटेल ते करण्याचा तुझ्या ठिकाणी अधिकार आहे. समर्थांची भूमिका आपण लक्षात घ्या. अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता, मेघ वरुषे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी. ज्ञानेश्वर महाराजांच्या समांतर ओव्या मी 9व्या अध्यायातल्या आपल्याला सांगतो, गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुरत या श्लोकावरचं ज्ञानोबारायांचं भाष्य आपण वाचलं तर समांतर ओव्या मी आपल्याला सांगतो. पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी, हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाते चाळिता. तीच भूमिका समर्थांची. देवा तुझ्या सत्तेने काय होणार नाही, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे. नामदेव यांनी म्हटले, तुझ्या सत्तेनं सूर्य चालतो, इथं तेच म्हटलंय. भूमी धरिली धराधरे, प्रकट होई जे दिनकरे, ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जो का. ही सगळी सृष्टी चालवणारा तू आहेस आणि तुला आमची चिंता लागली, सकळ जीवांची लागली चिंता, करुणा निर्माण होण्याचं हे कारण आहे. तुझ लागली सकळ चिंता, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुझी अमुचा माता पिता. सगळ्या जीवाची चिंता भगवंताला आहे आणि असा चिंता करणारा तू असल्यामुळे तुझ्याच चरणाजवळ आम्ही हे मागणं मागू शकतो. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण क्षीण होतो धावरे धाव आता. तुझ्याशिवाय हे करू शकणारं कोणी नाही, म्हणून या करुणा अंतःकरणामध्ये करुणा भाकावी असं समर्थांना वाटलं. याचं कारण आपल्याला चार प्रकारानं विचारात घेता येतं. स्वदुःख मी याच्या संबंधानं बोलणार आहे. मी आपल्याला सुरुवातीलाच बोललोय की सगळ्या करुणाष्टकांच्या करुणाष्टकांमधल्या सगळ्या पदांचा विचार आपल्याला मर्यादित वेळेमध्ये करता येणार नाही, म्हणून एक स्थूल रूपाने याची भूमिका काय आहे, करुणाष्टक निर्माण होण्याच्या मागची समर्थांची अपेक्षा आणि कारण काय असेल, याचा एक ढोबळ विचार माझ्या मर्यादित वेळेमध्ये मी करू शकतो. म्हणून एक चार कारणांचा विचार करा. एक, स्वतःच्या दुःखाची जाणीव व्हावी, ते दुःख दूर करण्याचं आपल्या ठिकाणी सामर्थ्य नाही हे आपल्याला कळावं, ते दुःख दूर करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे याची जाणीव व्हावी आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ते दुःख दूर करण्याची तळमळ निर्माण व्हावी, अशा पद्धतीची शब्दयोजना करता यावी, तर याला करुणाष्टकं म्हणायची आहेत. ही करुणाष्टकं अशा चार विचारांनी प्रवृत्त झालेली आहेत. या चार विचारांपैकी पहिल्या विचाराचा परामर्श स्वतःचं दुःख जाणणं या अर्थाने आपल्याला विचारात घेताल. आणखीन थोडासा विचार आणि करुणाष्टकातल्या त्या मी जो आत्ता श्लोक सुरुवातीला घेतला आहे, अनुदिनी अनुतापे, कमीत कमी या श्लोकाचा तरी एक विचार मला आपल्यासमोर मांडायचा आहे. माझ्या मर्यादित वेळेमध्ये तो जसा जमेल तसा मी आपल्यासमोर प्रकट करणार आहे. आत्ता मात्र मी थांबतोय. याच्यानंतर आदरणीय हरिभक्ती परायण ते आमच्याच ह्याच्यात क्षेत्रात आहेत, चारुदत्त अफळे यांचं अतिशय सुश्राव्य. मला असं वाटतं की जर त्यांनी आधी करुणाष्टकं गायली असती तर मला विस्तार करावा लागला नसता. इतकं सुंदर ते म्हणतात की त्यांच्या स्वरातनच त्या शब्दांचा अर्थ आपोआप प्रकट होतो. मी त्यांच्या शब्दाने कायम मोहित झालेलो आहे. आपणही अनेक वेळेला त्यांच्या स्वरांनी मोहित झालेले असाल. त्यांचा स्वर आपल्या कानावर पडणार आहे. मी पुढची सूत्र हातात देतो संयोजकांच्या आणि आत्ता इथे थांबतो. राहिलेला विचार आपण उद्याला करू. धन्यवाद.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे त्रिवेणी संगम झाला. प्राध्यापक सदानंद मोऱ्यांच्या रूपाने साक्षात तुकोबांचं घराणं या ठिकाणी उपस्थित राहिलं. चैतन्य महाराजांच्या रूपाने ज्ञानोबांचं अवघ कुळ या ठिकाणी उपस्थित झालं. आणि या सर्वाला एक सुंदर अशा या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचं अधिष्ठान समर्थांचं कोंदण या ठिकाणी सुनीलजी चिंचोळकर, प्राध्यापक राम साठे डॉक्टर या सगळ्यांच्या रूपाने समर्थांचं कुळ या ठिकाणी उपस्थित झालं. हा त्रिवेणी संगम झाल्यामुळे आज त्यांनी मला अशी सूचना केली आहे की एक ज्ञानोबांचं, एक तुकोबांचं आणि एक समर्थांचं अशा या तिघांच्यासाठी तीन पदं आपण म्हणावीत, तीन अभंग या ठिकाणी घ्यावेत. तर प्रारंभ ज्ञानोबांच्या अभंगाने करतो. जो प्रतिपाद्य विषय होता, भगवंताशिवाय मला या दुःखातून तरणारा कुणी नाही आणि त्याला मी एकदा जर साधनेनं प्राप्त करून घेतला तर मग माझ्या आनंदाला पारावार नाही, मी जिथे पाहिन तिथे तोच आहे.
योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज पाहता 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 मना न पुरे धनी तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज देखिला देखिला गे माये देवांचा देवो, देखिला देखिला गे माये देवांचा देवो, तुटला संदेहो तुटला संदेहो, तुटला संदेहो नुराले तुझे पण तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज अनंत रूपे अनंत बेशे देखिला म्या, प्यासी अनंत रूपे अनंत बेशे देखिला म्या, प्यासी बाप रखुमा देवी वरु, बाप रखुमा देवी वरु, गुण पाण दी जैसी तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज हा, योगिया दुर्लभ हा, योगिया दुर्लभ हा, योगिया दुर्लभ तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला साज तो म्या, देखिला
तुम्या देखिला तुम्या देखिला साज।
आणि असा ईश्वर पाहण्यासाठी जी जी साधना करावी लागते त्याबरोबरीने सर्व लोकांसाठी काही विशेष साधना असं या ठिकाणी सुंदर निरूपण झालं। आत्मकल्याणाच्या बरोबर जनकल्याणाची असलेली आंतरिक ओढ, त्यातून तुकोबांचा आलेला फार सुंदर अभंग खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, ज्यामध्ये वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगणे जाती असं जर झालं तर मग तुका म्हणे सोपी केली पायवाट, अशा या पायवाटेनं आपल्याला जाता येणार आहे। खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे। गोपी चंदन उती तुळशीचा माळा, गोपी चंदन उती तुळशीचा माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा, ताळ मृदुंग ठाई पुष्प वर्षाव, ताळ मृदुंग ठाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळारी, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। वर्ण अभिमान विसरली याती, वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणे जाती, एक एका लोटांगणे जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। होतो जय जयकार गरजत अंबर मातले हे वैष्णव वीर रे, होतो जय जयकार गरजत अंबर मातले हे वैष्णव वीर रे, तुका म्हणे सोपी केली पायवाट, तुका म्हणे सोपी केली पायवाट, उत्तरावया भवसागर रे, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे।
आ
कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया। जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, देव राया, कल्याण करी राम राया, देव राया, कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे। हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया। अपराधी जन सुखत छिगेले, सुखत छिगेले, अपराधी जन सुखत छिगेले, सुखत छिगेले, तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, देव राया, कल्याण करी राम राया। कठीण त्यावर कठीण चिझाले, कठीण चिझाले, कठीण त्यावर कठीण चिझाले, कठीण चिझाले, आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, देव राया, कल्याण करी राम राया। कोठे जावे काय करावे, कोठे जावे काय करावे, आरंभिली पोहरी दयाळा, आरंभिली पोहरी दयाळा, दास म्हणे अभी केले पावल, दास म्हणे अभी केले पावल, दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, देव राया, कल्याण करी राम राया। जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, राम राया, राम राया। जय जय रघुवीर समरथ, जय जय रघुवीर समरथ, जय जय रघुवीर समरथ।
सर्वांच्या मनाला भक्ती मार्गाने जा म्हणून सांगणारे रामदास स्वामी स्वतः त्या वाटेने पुढे गेलेले सिद्ध योगी आहे। त्यामुळे भक्ती मार्गाची वाटचाल करायची असेल, अध्यात्म मार्गात साधना करायची असेल, तर आपले अष्टसात्विक भाव जागृत व्हायला हवे। आजवर चुकीच्या मार्गाने गेलो म्हणून पश्चाताप दाटायला हवा। आता या भक्ती मार्गाकडे आलो आहोत, तर इथून पुन्हा ढळू नये यासाठी मोठ्या आर्ततेनं हृदयस्थ ईश्वराला साथ घालायला हवी हे समर्थ रामदास जाणतात. आणि हीच आर्तता साधकातही उतरावी म्हणून समर्थांनी आपल्याला करुणाष्टक दिली आहेत. उपासनेच्या वेळी पूर्ण श्रद्धेनं या करुणाष्टकांचं पठण केलं तर खरोखरीच अष्टसात्विक भाव जागृत होतात. ऐकूया करुणाष्टके.
अनुदिनी अनुतापे तापलो राम राया परम दिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुझ विणसिण होतो धावरे धाव आता भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही रघुकुल टिळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूपी